एचडीएफसी बँक विश्वासार्हता, पारदर्शकता, उत्तम सेवा, प्रशासकीय पकड या गुणांच्या जोरावर गेली 45 वर्षे एचडीएफसी भारतात काम करतीये. आजवरच्या व्यावसायिक प्रवासात या कंपनीनं लाखो भारतीयांचं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलंय. एचडीएफसीच्या या संपूर्ण प्रवासाचे सारथी म्हणजे दीपक पारेख. एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक या दोन वेगळ्या संस्था होत्या. या दोन कंपन्यांनी नुकतीच विलीनीकरणाची घोषणा केली. एचडीएफसी लिमिटेड ही भारतात गृहवित्त म्हणजेच होम लोन्स देणारी सर्वात मोठी कंपनी आणि एचडीएफसी बँक ही भारताच्या खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक. या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणानं काय साध्य होणार? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन संस्था एकत्र आल्यानंतर जगातील सर्वोच्च 100 कंपन्यांच्या यादीत एचडीएफसीला जागा मिळवता येणार आहे. एचडीएफसीचा हा प्रवास ज्या व्यक्तीनं घडवून आणला त्या दीपक पारेख यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. दीपक पारेख हे हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात एचडीएफसी या टॉप मॉर्गेज फायनान्स कंपनीचे अध्यक्ष आहेत. सोबतच भारत सरकारचे अनऑफिशियल संकट सल्लागार म्हणून देखील त्यांनी वेळोवेळी काम बघितलंय. पारेख यांनी आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर एचडीएफसीला जागतिक मंचावर पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य केलंय. 2009 सत्यम कम्प्युटर सर्व्हिसेसचे स्वतंत्र संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. यशस्वी व्हायचं असेल तर कठोर परिश्रम आणि दृढ विश्वास हे गुण स्वतःच्या अंगी बाळगणं महत्वाचं आहे असं ते म्हणतात. नैतिकतेचं पालन केलं तरच यशस्वी उद्योग.
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.